अग सुपी कटोकर नापी मन म्हणते काजवा त्या प्राण्याला गुमान जागय माघारे अग केवड्यावरती नागिण बसते असा दाखला मिळतो ग पण सांग कोण त्या नागिणीवरती चढून केवढा बसतो ग जगात सारे म्हणती ग मग सांग मर्दिनी वडारे का सोळी वाचून फिरते ग मग सांग मर्दिनी वडारे का सोळी वाचून फिरते ग
चुकीचं आहे कोण म्हणते चुकीचं आहे मी म्हणते चुकीचं आहे
आणि म्हणतो बरोबर आहे आणि म्हणतो
बसतो काळ अढगे स्वरूप सुंदर पूर्ण चंद्राचं दर्शन घडता पुनवेला अनखुळ्या आतड्याची माया म्हणून सागर येतो भरतेला लिहून घे खरी कथा ही फेकून दे खोटे ग चंद्र आणखी सागर यांचे बापले कसे नाते ग तू दे
तन धरेना शिव शंकर ಮದನಾ 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 ಡಿಸಿ ಕೋಮ್ ಡಿಸಿ ಕೋಮ್ ಡಿಸಿ ಕೋಮ್ ತನ ತನ ತೆರೆನಾ